सरीला ग दळायान उरालग कुठं ठेवू व मकाळी ग वागू बाई उतरंड ग माझ्या माळ्याला ग शिडी लावू माळ्याला ग शिडी लावू उतरंड ग वय उतरंड ग मला दाऊ पुरण हात पुरण खाली लावू
पण कोणती वागूबाईच हात पुरण खाली
थोडे थोडे सभात पण म्हणा सगळी काय बी म्हणायचं
जेवढं आहे बघा म्हणायचं अगदी आपल्या भाषेत येईल ते म्हणा असं काय
गळा नाही काही ना म्हणायचं तस
काही नवा गळा अजिबात नको नवा गळा नको मात्र जुना.